service, a prophecy from Jesus. Prabhu Yeshu Krista kodun aalele bhavishyavani. ज्यावेळेस पहिल्यांदा येशू मला येऊन भेटला त्यावेळेस तो मला म्हटला, कॅथरीन, पित्याने तुझी निवड केलेली आहे आणि तू माझ्याबरोबर नरकाच्या खोल भागांमध्ये तू येणार आहे, यासाठी तुझी निवड केलेली आहे. मी तुला अनेक गोष्टी या दाखवील आणि माझी इच्छा आहे की जगाला या गोष्टी माहीत व्हाव्यात नरकाविषयी आणि स्वर्गाविषयी. आणि मी तुला लिहिल त्या गोष्टी ज्या लिहायच्यात आणि हे सत्य रेकॉर्ड असेल आणि हे ज्या न माहिती असलेल्या ज्या गोष्टी कशा आहेत याच्याविषयी ते वृत्तांत असेल. माझ्या आत्म्याने बऱ्याच गोष्टींचं प्रगतीकरण तुला होईल, सार्वकालिक गोष्टींविषयी, न्यायाविषयी, प्रीतीविषयी, मृत्यूविषयी आणि या जीवनानंतर पृथ्वीवरच्या पुढच्या जीवनाविषयी. आणि परमेश्वराचा जो संदेश तो या सर्व हरवलेल्या जगाला हा आहे. माझी इच्छा नाही की तू नरकात जाव, मी तुला माझ्या स्वतःसाठी बनवलेलं आहे आणि माझ्या संगती तुम्ही सर्व काळासाठी फेलोशिप करावी किंवा आपण सर्व एक व्हावं यासाठी बनवलेलं आहे. तुम्ही माझे सृष्टी आहात, मी तुम्हाला बनवलेलं आहे आणि मी तुम्हावर प्रीती करतो. तुम्ही मला हाक मारा ज्यावेळेस मी जवळ आहे आणि मी तुमचं सर्व प्रश्नांचं उत्तर आहे, मी तुमचं ऐकेल. माझी इच्छा आहे की तुम्हाला मी क्षमा करावी आणि तुम्हाला मी आशीर्वाद द्यावा. जे तुम्ही तुमचं ज्यांचा नवीन जन्म झालेला आहे प्रभू त्यांना म्हणतो, तुम्ही एकत्र येण्याचं विसरू नका, तुम्ही एकत्र या प्रार्थनेसाठी आणि माझे वचन याचा अभ्यास करण्यासाठी. तुम्ही आत्म्याने माझी आराधना करा पवित्रतेमध्ये. आणि प्रभू मंडळांना आणि पूर्ण राष्ट्रांना हे म्हणत आहे, माझे जे स्वर्गदूत हे जे नेहमी युद्ध करत असतात तुमच्यासाठी सैतानांबरोबर, जे तुम्ही माझे लोक आहात, जे तुम्ही वारसदार आहात तुमचं तारण झाल्यामुळे, मी कधीच बदलत नाही, मी काल आज आणि युगानयुग सारखाच आहे. तुम्ही माझा शोध घ्या आणि म्हणजे मी माझा आत्मा तुम्हावर ओतेल. तुमचे मुलं आणि तुमच्या मुली हे भविष्यवाणी सांगतील आणि मी मोठे महान गोष्टी त्यांच्यामध्ये करील. जर तुमचं तारण झालं नसेल तर आत्ताच ही योग्य वेळ आहे की तुम्ही गुडघे टेका प्रभूसमोर आणि त्याला तुम्ही विनंती करा क्षमेसाठी, तुमच्या पापांच्या क्षमेसाठी, आणि तो तुम्हाला त्याचं स्वतःचं मित्र बनेल. काही पण किंमत मोजावी लागले तरी चालेल, परंतु तुमची ही दृढ इच्छा पाहिजे की तुम्ही स्वर्गातच जाल त्या तुमच्या सार्वकालच्या सुंदरशा घरामध्ये. नरक हा अतिशय भयंकर आणि खरा आहे. शेवटले शब्द मला तुम्हाला पुन्हा एकदा खात्री करून देऊ द्या की जे काय तुम्ही आत्ता या पुस्तकामधून ऐकलेलं आहे आणि वाचलेलं आहे ते सर्व खरे गोष्टी आहेत. नरक ही एक खरी जागा आहे आणि जाळण्याची आणि पीडितदायक भयंकर ठिकाण आहे. परंतु तुम्हाला हे देखील मला सांगू द्या की स्वर्ग पण तितकाच खरा आहे आणि स्वर्ग हे तुमचं घर होऊ शकतं सर्व काळासाठी. प्रभूची सेविका ह्या नात्याने मी माझ्या स्वतःला प्रभू येशूच्या इच्छेप्रमाणे आणि त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे हे विश्वासूपणे सर्व गोष्टींचं वृत्तांत हा नमूद केलेला आहे जे त्यांनी मला दाखवला आणि जो सांगितला. आणि बायबल पवित्र शास्त्र हे तुम्ही वाचत जा आणि पुस्तकामधून पण तुम्ही वाचत जा म्हणजे तुम्हाला स्पष्टपणे समजेल की पवित्र वचनांच्या आधारावर बऱ्याचशा गोष्टीचे जे काही स्टेटमेंट्स आहेत ते मी केलेले आहेत. आणि प्रभू करो की पुस्तक त्याच्या गौरवासाठी हे हजारो जणांसाठी आणि इतरांसाठी तो वापरो. मेरी कॅथरीन बॅक्स्टर, जे अगरवशन या पुस्तकामध्ये बऱ्याच ठिकाणांमध्ये जे आलेले आहेत ते असे आहेत, रिव्हिलेशन 20th chapter 13-15, म्हणजे प्रगतीकरण 20th अध्याय 13-15 वचन, मत्ती 10:28, मॅथ्यू 10:28, लूक 12:5, लूक 12:5, लूक 16:20-31, लूक 16:20-31, साम 9:17, स्तोत्रसंहिता 9:17, प्रोवर्ब 7:27, प्रोवर्ब 9:18, नीतिसूत्र 7:27 आणि नीतिसूत्र 9:18, आयझया 5:14, आयझया 14:12-15, यशया 5:14, यशया 14:12-15, मॅथ्यू 5:22, मत्ती 5:22, मॅथ्यू 20:33, मत्ती 23:33, मार्क 9:43-48, मार्क याचं शुभवर्तमान 9:43-48, रोमन्स 10:9-10, रोमकरस 10:9-10, फर्स्ट जॉन 1:9, पहिले योहान 1:9. या पुस्तकाच्या लेखकाविषयी असा आहे, मेरी कॅथरीन बॅक्स्टर हिचा जन्म चॅटानोगा टेनेसी नावाच्या ठिकाणामध्ये झाला. ती प्रभूच्या घरामध्ये तिची वाढ झाली आणि ज्यावेळेस ती तरुण होती त्यावेळेस तिच्या आईने तिला येशू ख्रिस्ताविषयी आणि त्याच्या तारणाविषयी सांगितले. मग तिचा नवीन जन्म 19 वर्षी झाला, तिने तिचं जीवन प्रभूशीला समर्पित केलं आणि तारणार म्हणून त्याला स्वीकारलं आणि बऱ्याच वर्ष त्याची सेवा केल्यानंतर काही काळासाठी ती माघारी गेली, तिचं पतन झालं. शी बॅकस्लाइड फॉर अ सीझन. आणि मग देवाचा जो आत्मा आहे तो तरी देखील तिला सोडत नव्हता आणि मग ती पुन्हा प्रभूकडे आली आणि नव्याने तिचं जीवन तिने ख्रिस्ताला दिलं. आज ती विश्वासूपणे त्याची सेवा करीत आहे. 1960 सालच्या मध्य कालामध्ये कॅथरीन ही तिच्या कुटुंबाबरोबर डेट्रॉइट मिशिगन या ठिकाणामध्ये राहण्यासाठी गेली आणि नंतर ती बेलीव्हिली मिशिगन या ठिकाणामध्ये तिने स्थलांतर केलं आणि त्या ठिकाणामध्ये प्रभूचे हे दृष्टांत येण्यास सुरुवात झाली. 1976 मध्ये ज्यावेळेस ती बेलीव्हिली मध्ये राहत होती त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त हा मनुष्याच्या रूपामध्ये तिला प्रगट झाला तिच्या स्वप्नांमध्ये आणि दृष्टांतामध्ये आणि प्रगतीकरणामध्ये. आणि त्या वेळेपासून बऱ्याच वेळेस प्रभूने समक्षरीतीने त्याची भेट घेतलेली आहे आणि त्या भेटींच्या वेळेस त्यांनी तिला तो नरक दाखवलेला आहे, त्याच्या खोली, त्याची लांबी, मोजमाप, तिथलची यातना. तिला स्वर्गाचे पण पुष्कळसे दृष्टांत हे झाले आणि ते महासंकटाच्या काळाचे आणि शेवटल्या काळाचे. एक काळ असा होता की प्रभू येशू ख्रिस्त तिला प्रगट झाले आणि 40 रात्र प्रत्येक दिवशी रात्री प्रभू येशू तिला प्रगट होत होते आणि त्यावेळेस त्यांनी तिला नरकाच्या भयान गोष्टी आणि भीतीदायक गोष्टी दाखवल्या आणि स्वर्गीय गोष्टी दाखवल्या. आणि मग त्यांनी तिला सांगितलं की हा जो काय संदेश आहे तो सर्व जगासाठी आहे. देवाच्या सेवकांनो, पुढाऱ्यांनो आणि संत लोकांनो, देवाच्या हे सर्व तुमच्यासाठी आहे. आणि सर्व लोक तिच्याविषयी खूपच चांगलं आदरभावाने बोलतात, तिच्या सेवेविषयी पवित्र आत्म्याचं कार्य तिच्या पूर्ण कार्यामध्ये स्पष्टपणे दिसतं आणि पुष्कळसे चमत्कार त्याच्यामधून झालेले आहेत. पवित्र आत्म्याची कृपादान सामर्थ्याने तिच्या सभेमध्ये दिसतात आणि पवित्र आत्मा तिला चालवत आहे. ती प्रभूवर प्रीती करते पूर्ण तिच्या हृदयाने मनाने जीवाने आणि शक्तीने. आणि तिची सर्वात जास्त हीच इच्छा आहे की प्रभूसाठी आत्मजिंकणारं व्हावं. टू बी अ सोल विनर फॉर क्राइस्ट इज द डिझायर ऑफ ऑल अवर डिझायर्स. आणि ती खरोखर अशा पद्धतीने नम्र आणि समर्पित देवाची सेविका आहे. आणि तिचं जे बोलावणं आहे त्याच्यामध्ये खास करून तिला स्वप्नांमध्ये दर्शनामध्ये आणि प्रगतीकरणामध्ये प्रभू चालवत आहे. तिला सेविकेचं ही दीक्षा देण्यात आली 1983 मध्ये फुल गॉस्पेल चर्च ऑफ गॉड इन टेलर मिशिगन या ठिकाणामधून. आता ती देवाची सेवा नॅशनल चर्च ऑफ गॉड वॉशिंग्टन डीसी मध्ये करीत आहे. आणि तिचं पुस्तक त्याच्याविषयी काही माहिती जर तुम्हाला तिला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर पत्ता आहे मेरी के बॅक्स्टर लोअरी मिनिस्ट्रीज इंटरनॅशनल पोस्ट ऑफिस बॉक्स 2550 क्लेवलँड TN37320-2550 ISBN 0-88368-279-6. आणि हे पुस्तक जे तिने पब्लिश केलं ते इट इज प्रिंटेड इन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका 1983 मध्ये बाय लोवरी मिनिस्ट्रीज इंटरनॅशनल विटेकर हाऊस 30 हंट व्हॅली सर्कल न्यू कॅन्सिंग्टन PA15068. त्याचा वेबसाईट ऍड्रेस आहे www.vitekerhouse.com. आणि पुस्तकाचं नाव आहे डिव्हाइन रिव्हिलेशन ऑफ हेल बाय मेरी कॅथरीन बॅक्स्टर. आणि हा सर्व अनुवाद प्रभूचं सेवक ब्रदर सॅमसन वसंत त्रिभुवन म्हणजे जे मी बोलत आहे त्यांनी केलेलं आहे. प्रभूने मला प्रेरणा दिली प्रभूशुनी की हे पुस्तक मराठीमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक सेवकांसाठी आणि पालकांसाठी आणि सुवर्तिकांसाठी जे प्रभूचं काम करत आहे आणि ख्रिस्ती लोकांसाठी हे मी करावं. हे पुस्तक याचा अनुवाद करत असताना माझ्याकडून बऱ्याचशा मराठीमध्ये जे काही चुका झाल्या असतील त्यासाठी मी क्षमा मागतो. परंतु माझी ही इच्छा आहे की तुम्ही हे ऐकावं. या बहिणीला दाखवलेले सर्व दृष्टांतच नव्हे तर तिच्या आत्म्याला जे वास्तविक रीतीने त्यांनी नेलं त्या नरकामध्ये आणि स्वर्ग दाखवला दोन्ही ठिकाणामधलं हे तुम्ही जरूर त्याचा अनुभव घ्यावा. मी स्वतः इंजिनिअरिंग केलेलं आहे मेकॅनिकल आणि बरेच डिग्रीजचं शिक्षण घेतलेलं आहे आणि बायबल स्टडीजमध्ये पण PhD केलेलं आहे करस्पॉन्डन्सच्या द्वारे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ चर्च मॅनेजमेंटच्या द्वारे या संस्थेमधून मी केलं. म्हणून तरी मला डॉक्टरी पदवी लावण्यास थोडस गर्वासारखं वाटतं. परंतु काही असो हे पुस्तक फक्त माझ्यासाठीच नव्हे तर पूर्ण आपल्या अहमदनगरच्या सेवकांसाठी आणि महाराष्ट्रातल्या सेवकांसाठी आणि जिथं जिथं जगामध्ये मराठी बोललं जातं त्यांच्यासाठी आहे. जरी माझं मराठी इतकं शुद्ध नसेल कारण माझं शिक्षण पूर्ण इंग्रजीमध्ये सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल अहमदनगरमध्ये झाल्यामुळे मला हे जमलं नाही. परंतु मी प्रयत्न केलेला आहे. कृपा करून तुम्ही ते सर्व ऐका आणि तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. माझा पत्ता आहे सॅमसन वसंत त्रिभुवन केअर ऑफ पास्टर राणा त्रिभुवन हाऊस नंबर 1 गुलाब सिंग कंपाउंड स्टेशन रोड अहमदनगर पिनकोड 414-001 आणि फोन नंबर आहे 0241 हा नगरचा STD कोड आहे आणि फोन नंबर आहे 32 60 80. मोबाईल नंबर पण 9822262 4640 असा आहे. तुमचे प्रार्थनेच्या विनंतीसाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. आणि मीच नव्हे तर बरेचसे विश्वासणारे जे लोक आहेत त्यांनी मला प्रेरणा दिली, यामध्ये खास करून पास्टर सुमन सोनावणे आणि ब्रदर राजेशोळ, ब्रदर सुरेश कांबळे, पास्टर दीपक पाडळे निमळकचे, या सर्व प्रभूच्या सेवकांनी प्रोत्साहन दिलं सर्व ही सीडी बनवण्यासाठी MP3 मध्ये. आणि सर्वात जास्त मी प्रभूचा आभारी आहे आणि सिस्टर मेरी कॅथरीन बॅक्स्टर, कारण त्यांनी सांगितलेलं आहे की हे पुस्तक जे तिचं आहे इंग्रजीमध्ये ते पूर्ण जगामध्ये फुकट रीतीने तुम्ही ते कॉपी करा, स्वतः सीडीज बनवा आणि ते वाटा. एक वेबसाईट ऍड्रेस आहे www.nowsthetime.com, म्हणजे www.nowsthetime.com. या ठिकाणामध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला याच्याविषयी आणि खास करून जे रशियन सायंटिस्टनी नरकाचा जो आवाज जो प्रत्यक्ष रीतीने म्हणजे मनुष्याला जो पहिला रेकॉर्ड झालेला आवाज आहे पृथ्वीच्या पोटातला 1990 सालामध्ये ज्यावेळेस ते ड्रिल करत होते सायबेरियामध्ये, आणि जो आवाज त्यांनी रेकॉर्ड केला पृथ्वीच्या पोटातला, तो अक्षरशः करोडो लोक किंचाळत होते, ओरडत होते, रडत होते, जणू काय अग्नीमध्ये ते भाजत आहे. आणि तो नरकाचा आवाज जसाच्या तसा या ठिकाणामध्ये आपण ऐकूया. अकॉर्डिंग पुढं जसाच्या तसा आपण ऐकूया.
Now I've got a clean copy of it now, and I warn you, this could scare you. Here's the email. Dear Art Bell, I just recently began listening to your radio show and could not believe it when you talked about the sounds from hell tonight. My uncle had told me this story a couple of years ago, and I didn't believe him. Like one of your listeners who discounted the story as nothing more than just a religious newspaper fabricated account. The story about the digging of the hole and the hearing of the sounds from hell is very real. It did occur in Siberia. My uncle collected videos and audio tapes and so forth on the paranormal, supernatural. He passed away fairly recently, but he would have loved your show. He let me listen to one of the audio tapes that he had on the sounds from hell in Siberia, and I copied it. He received his copy from a friend who worked at the BBC. It took me a while to find it tonight, but attached is that sound from my uncle's tapes. It's not the greatest quality, but the sounds are there. I was very hesitant to send you this, as the sound bothers me to listen to. I'd suggest that if you do play it on the program, warn listeners in advance so they may have the option of turning the radio off for 30 seconds while it plays. It has always haunted me. To those who discounted the Siberia sounds from hell story, it is true, and I, for one, wish it wasn't. Rick, listening from Chicago. And so I submit now the cleaned, a better copy to you, and I warn you, what you are about to hear is very disturbing indeed.
हा होता तो नरकाचा भयंकर आवाज. कृपया ध्यानात राहू द्या. जीवनामध्ये तुम्ही चाला, रोज आणि रोज पश्चाताप करा आणि नम्र व्हा. प्रभू करो तुम्हाला महान तो आशीर्वाद देव. आमेन.